हॅलो फ्रेंड्स, मी अरुण लोखंडे, ओनर ऑफ एम इन्व्हेस्टमेंट्स. आज आपण एक अजून एक नवीन मेडिकल इन्शुरन्स संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण केअर HNI नावाच्या पॉलिसी संदर्भात माहिती घेतली. आज आपण केअर फ्रीडम, एक स्पेशल प्रोडक्ट आहे की जो काही ठराविक लोकांच्यासाठी निर्माण केलेला आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला जे लोक ह्याच्यामध्ये कवर होऊ शकतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. केअर फ्रीडम हा याच्यामध्ये एज एंट्री लिमिट अशी आहे की मिनिमम 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या लोकांना हा घेता येतो आणि 46 वर्षाच्या व्यक्तीला घेता येतो. याची रिन्युअल हे त्याचं लॉंग लाईफ आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम एंट्री एज 24 इयर्स आहे. म्हणजे जर फ्लोटर पॉलिसी असेल तर 91 दिवसापासूनच्या व्यक्ती लहान बाळाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येतं, पण एक मेंबर 18 वर्षाचा असावा आणि जर 24 वर्षापर्यंत हा तो मुलगा फ्लोटरमध्ये राहू शकतो. रिन्युअल आपल्याला सांगितल्याप्रमाणे लॉंग लाईफ आहे. अडल्ट असेल तर एज लिमिट नाही आहे. या फॅमिली या याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये पॉलिसीमध्ये को पेमेंट आहे. 20% को पेमेंट आहे की ज्यांचं वय 61 वर्षाच्या पुढं आहे, आणि 30% को पेमेंट आहे 70 इयर्सच्या पुढच्या लोकांच्यासाठी. या प्रॉडक्टमध्ये इनिशियल वेटिंग पिरियड नेहमीप्रमाणे 30 दिवस असेल. ॲक्सिडेंट पहिल्या दिवशी झाला तर सुद्धा तो याच्यामध्ये इन्क्लूड होतो फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ पॉलिसी. नंतर नेम्ड एलिमेंट्स हे 24 महिन्याच्या नंतर याच्यामध्ये इन्क्लूड होतात, आणि प्री एक्झिस्टिंग डिसीज जे आहेत तेही 24 महिन्याच्या पुढे याच्यामध्ये कवर होतात. इतर पॉलिसीजमध्ये हे 48 महिन्यासाठी असतात. या पॉलिसीमध्ये सब लिमिट्स असे आहेत की ट्रीटमेंट ऑफ कॅटरॅक्ट असेल तर 3 लाखाची, 5 लाखाची, 7 लाखाची आणि 10 लाखाची, 4 प्रकारच्या पॉलिसीज घेता येतात. कॅटरॅक्टसाठी आपल्याला 3 लाखासाठी 20,000, 5 लाखासाठी 30,000 आणि 7 आणि 10 लाखासाठी 30,000 प्रत्येक डोळ्यासाठी आपल्याला दिला जातो. नी रिप्लेसमेंटसाठी 3 लाखाला 80,000, 5 लाखाला 1 लाख आणि 7 ते 10 लाखाला 1,20,000 रुपये. इतर ट्रीटमेंटसाठी म्हणजे जसे की सर्जरी ऑफ हर्निया, हिस्टेरेक्टॉमी, बिनाईन प्रोस्टेट म्हणजे प्रोस्टेटचं एनलार्जमेंट असेल तर, आणि रिनल स्टोन्स याच्यासाठी 3 लाखामध्ये 50,000, 5 लाखामध्ये 65,000 आणि 7 आणि 10 लाखांमध्ये 80,000 असेल. ट्रीटमेंट ऑफ एलमेंट्स म्हणून आहे, याच्यामध्ये सेरोब्रोव्हॅस्क्युलर डिसीज जे असतील म्हणजे आपल्या मेंदूशी निगडीत कार्डिओव्हॅस्क्युलर काही डिसीज असतील तर डिसऑर्डर असतील, त्याच्यानंतर ट्रीटमेंट किंवा सर्जरी कॅन्सर संदर्भात होणारी असेल किंवा झाली असेल, आणि रिनल कॉम्प्लिकेशन्स असेल तर, किंवा ब्रोकेज ऑफ बोन्स म्हणजे हाडं त्या तुटल्यानंतर ऑपरेशन्स केली, हे सगळे ऑपरेशन्स 3 लाखामध्ये या ग्रुप डिसीजसाठी 2 लाखाचं कवरेज आहे. 5 लाखामध्ये 2.5 लाखाचं कवरेज आहे आणि 7 आणि 10 लाखामध्ये 3 लाखाचा कवरेज आहे. आता नेम्ड एलिमेंट्समध्ये कुठले कुठले आजार आहेत की जे याच्यामध्ये समाविष्ट होतात, त्यांचं आपल्याला रिएम्बर्समेंट मिळते किंवा कॅशलेस फॅसिलिटी मिळू शकते. नेम्ड एलिमेंट्स हे 24 महिन्यानंतर आपल्या पॉलिसीच्या डेटपासून 24 महिन्यानंतर याच्यामध्ये लागू होतात. याच्यामध्ये कॅन्सर आहे, कार्डियक एलिमेंट्स आहेत, कॅटरॅक्ट आहे, डायलेशन ऑफ डायबिटीसच्या संदर्भातले असतील किंवा डायलेशन ऑफ युटेरस आणि क्युरिटीन म्हणतात ते, फिशर, फिशला, पाईल्स, अल्सर आहे, सर्जरी ऑफ जेनायटो युरिनरी डिसीज असेल, त्याच्यानंतर किडनी स्टोन्स आहे, इरिक स्टोन्स आहेत, लायपोस्ट्रॉफी आहे, लिथोस्ट्रॉफी आहे, गॉल ब्लॅडर स्टोन्स असतील ते असतील, कुठल्या प्रकारचे पॅनक्रियाचे डिसीज असेल तर तो पण याच्यामध्ये इन्क्लूड होतात, ऑल टाईप्स ऑफ हायड्रोसील हर्निया हे सगळे इन्क्लूड होतात, मॅमॅक्टोमोनी म्हणजे आपलं छातीचं ऑपरेशन आहे लेडीजमध्ये, फायब्रॉइड्स असेल क्युरिन आहे ऑपरेशन आहे, प्रोसेस ऑफ रेटनल डिसऑर्डर्स म्हणजे डोळ्यामध्ये जे रेटिना असतो त्याचा डिसऑर्डर असेल तर तो ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतो, व्हेरिकोज वेन्स आहे आणि व्हेरिकोज अल्सर आहे. तर हे सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत असलेले जे काय आजार असतील जे नेम्ड आहेत आपल्याला माहिती आहेत ते 24 महिन्यानंतर इन्क्लूड होतात. आता केअर फ्रीडममधले जे इन्युक बेनिफिट्स काय आहे तर कन्झ्युमेबल अलाउन्सेस आहे याच्यामध्ये. फिक्स अमाऊंट आपल्याला मिळतो दर 24 तासापेक्षा जास्त ॲडमिशन असेल हॉस्पिटलमध्ये तर त्याला कन्झ्युमेबलसाठी एक फिक्स अलाउन्स मिळतो. नंतर हा अलाउन्स 3 दिवस वगळून बाकीच्या दिवसांसाठी आपल्याला अवेलेबल आहे, आणि हा प्रत्येक हॉस्पिटलायझेशनमध्ये हा आपल्याला मिळू शकतो. याच्यासाठी वेगळी बिलांची आवश्यकता नाही किंवा वेगळी काही बिलं द्यायची गरज नाही आहे. नंतर कॅम्पाईन अँड बेनिफिट म्हणून ह्याच्यामध्ये काही एक चांगला आहे, तो 15,000 रुपये 10 लाखासाठी मिळतो फिक्स अमाऊंट. तो पण जर एखादी व्यक्ती ॲडमिट असेल तर हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर 10 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल तर त्या व्यक्तीच्या कॅम्पाईनला हा ह्याच्यामध्ये हे मिळू शकतो बेनिफिट म्हणून मिळू शकतो. या प्लॅन डिटेल्स असे आहेत की याच्यात 3 लाख, 5 लाख, 7 लाख, 10 लाख असे चार प्रकारचे प्लान्स आहेत. इन पेशंटसाठी सम इन्शुअर्डपर्यंत कवर आहे. डे केअरसाठी सम इन्शुअर्डपर्यंत कवर आहे. रूम रेंट आहे 1% 3 लाखासाठी आहे आणि 5 लाख, 7 लाख, 10 लाखापर्यंत हा जो आहे सिंगल प्रायव्हेटसाठी आहे. आय सी यू चार्जेस 3 लाखाला 2% ऑफ सम इन्शुअर्ड, 5 लाखाला 2% आणि 7 आणि 10 लाखाला नो लिमिट. प्री आणि पोस्टसाठी 7.5% हॉस्पिटलायझेशन आहे 3 आणि 5 लाखासाठी, 10% हॉस्पिटलेशन आहे 7 आणि 10 लाखासाठी. कन्ज्युमेबल ॲडव्हान्सेस मागे सांगितल्याप्रमाणे 750 रुपये पर डे आपल्याला मिळतात 7 दिवसापर्यंत 3 लाखामध्ये आणि 1000 रुपये 7 दिवसासाठी हे आपले 5, 7, 10 लाख, 10 च्या सम इन्शुअर्डमध्ये मिळतात. कंपॅनी बेनिफिट मागे सांगितल्याप्रमाणे 10,000 रुपये पर डे मिळतो. त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स कवर्स आहे तो 1000 रुपये पर हॉस्पिटलेशन मिळतो. डोमेसिली हॉस्पिटलेशन झालं असेल तर 10% ऑफ द सम इन्शुअर्ड याच्यापर्यंत आपल्याला याच्यामध्ये हे मिळतं, अलाउन्स मिळतो. त्याच्यानंतर रिचार्ज ऑफ सम इन्शुअर्ड हे 100% आहे. डायलिसिस कवर आहे प्रत्येक सिटिंगसाठी 1000 रुपये आणि असे 24 सिटिंग्स आपल्याला दर वर्षाला मिळू शकतात. आणि ह्या फॅमिलीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ॲन्युअल हेल्थ चेकअप हा फ्री मिळतो आपल्याला. याच्यापुढे याच्यामध्ये असं आहे की रिचार्जची जी फॅसिलिटी आहे ती अवेलेबल आहे. बेसिक सम अमाऊंट ही प्रत्येक तो संपल्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये ॲड ऑन होते. ॲन्युअल हेल्थ चेकअप 18 वर्षाच्या खालील लोकांना मुलांसाठी याच्यामध्ये अलाउड केलेलं नाही आहे. ॲन्युअल हेल्थ चेकअपमध्ये मेडिकल टेस्ट आहेत, त्या म्हणजे CBC आहे, ESR आहे, ब्लड ग्रुप मिळतो, PP शुगर आहे, लिपिड प्रोफाईल आहे, किडनी फंक्शन्स टेस्ट आहे आणि ECG आहे. तर अशा पद्धतीनं हा जो प्लॅन आहे याच्यामध्ये हेल्थ चेकअप आहे त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट जर काही वेगळ्या असतील तर त्या डायबिटीसचे निगेटिव्ह असलेले ज्याच्या टेस्ट असतील हेल्थ रिलेटेड किंवा कार्डियकचे असतील त्या पण होऊ शकतात. होम केअर ट्रीटमेंट म्हणजे ज्याला डोमिसिलरी म्हणतो त्या ठिकाणी नर्स आपण घेऊ शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने 7 दिवसापर्यंत आपल्याला याच्यामध्ये होम ट्रीटमेंट ॲडमिसिबल आहे. ज्या लोकांना डायबेटिक पेशंट्स असतील, डायबेटिक मिलिटेसिस झालेला असेल किंवा स्टँडर्ड ओबेसिटी असेल, BMI 37 कमी, ऑटिझम असेल, डिप्रेशन असेल, ॲन्झायटी असेल, ऑस्टिरोपोरायसिस असेल, थायरॉइड असेल, TB क्युअर्ड झालेला असेल, पॅन्ट्रिक इन्फेक्टेड डोक असतील किंवा क्युअर झाला असेल आणि 5 वर्षापर्यंतचा क्युअर झालेला कॅन्सर आहे, रिमेटेड अर्थरायटिस आहे आणि ब्रेन स्ट्रोक वगैरे झाले असतील, हे सगळे लोक याच्यामध्ये जरी हे आजार झाले असले तरी क्रिएर फ्रीडम हा आपल्याला मिळू शकतो. याच्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला अप्लाय होत नाही त्या म्हणजे ब्रेन स्ट्रोक झालेला आहे, हार्ट डिसीज आहे, नंतर स्पायनल कॉर्डचे डिसऑर्डर्स असतील, न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर असतील, क्रॉनिक लंग डिसीज असतील, क्रॉनिक लिव्हर डिसीज असतील किंवा पॅनक्रियाटिक क्रॉनिक डिसीज असतील हे याच्यामध्ये ॲड होऊ शकत नाहीत. तर मित्रांनो, असा हा एक नवीन प्रोडक्ट आहे की आपण म्हणतो की आजारी पडल्यानंतर आपल्याला कुठलाही इन्शुरन्स मिळत नाही, पण क्रिएर फ्रीडम हा खास अशासाठीच आहेत की ज्या जे आपण याच्यामध्ये आजार मेन्शन केलेत असे आजार जरी झाले असले, ऑपरेशन वगैरे काही झाले असले तरीसुद्धा हा क्रिएर फ्रीडम आपल्याला 20% कोअ पेमेंटवरती मिळू शकतो. याच्याबद्दल जर आपल्याला स्पेसिफिक काही ज्यादा माहिती आवश्यक असेल तर आपण कृपया मला फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. पुन्हा एकदा सांगतो, माझा मोबाईल नंबर 8956958683. आपण याबाबत विचार करावा. या पॅन्डेमिकमध्ये आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारची पॉलिसी असण्याची आवश्यकता आहे आणि एज प्रमाणे किंवा जो प्रपोजर असतो त्याची एज प्रमाणे या पॉलिसीमध्ये आपल्याला प्रीमियम होऊ शकतो. ही पॉलिसी आपल्याला इंडिव्हिज्युअल पण घेता येते आणि त्यासोबत फ्लोटर म्हणूनसुद्धा घेता येते. याबाबत आपण जरूर विचार करावा आणि शंका असल्यास आपण कृपया फोन करावा. खूप खूप धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, मी अरुण लोखंडे, ओनर ऑफ AM इन्व्हेस्टमेंट्स. आज आपण एक अजून एक नवीन मेडिकल इन्शुरन्स संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण केअर HNI नावाच्या पॉलिसी संदर्भात माहिती घेतली. आज आपण केअर फ्रीडम एक स्पेशल प्रोडक्ट आहे की जो काही ठराविक लोकांच्यासाठी निर्माण केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जे लोक याच्यामध्ये कवर होऊ शकतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. केअर फ्रीडम हा याच्यामध्ये एज एंट्री लिमिट अशी आहे की मिनिमम 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या लोकांना हा घेता येतो आणि 47 वर्षाच्या व्यक्तीला घेता येतो. याची रिन्यूअल हे याचं लॉंग लाईफ आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम एंट्री एज 24 इयर्स आहे, म्हणजे जर फ्लोटर पॉलिसी असेल तर 91 दिवसापासूनच्या व्यक्ती लहान बाळाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येतं, पण एक मेंबर 18 वर्षाचा असावा आणि जर 24 वर्षापर्यंत हा तो मुलगा फ्लोटर फ्लोटरमध्ये राहू शकतो. रिन्युअल आपल्याला सांगितल्याप्रमाणे लॉंग लाईफ आहे, अडल्ट असेल तर एज लिमिट नाही आहे. या फॅमिली या याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये पॉलिसीमध्ये को पेमेंट आहे, 20% को पेमेंट आहे की ज्यांचं वय 61 वर्षाच्या पुढं आहे, आणि 30% को पेमेंट आहे 70 इयर्सच्या पुढच्या लोकांच्यासाठी. या प्रॉडक्टमध्ये इनिशियल वेटिंग पिरियड नेहमीप्रमाणे 30 दिवस असेल. ॲक्सिडेंट पहिल्या दिवशी झाला तर सुद्धा तो याच्यामध्ये इन्क्लूड होतो फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ पॉलिसी. नंतर नेम्ड एलिमेंट्स हे 24 महिन्याच्या नंतर याच्यामध्ये इन्क्लूड होतात, आणि प्री एक्झिस्टिंग डिसीज जे आहेत ते 24 महिन्याच्या पुढे याच्यामध्ये कवर होतात. इतर पॉलिसीजमध्ये हे 48 महिन्यासाठी असतात. या पॉलिसीमध्ये सब लिमिट्स असे आहेत की ट्रीटमेंट ऑफ कॅटरॅक्ट असेल तर 3 लाखाची, 5 लाखाची, 7 लाखाची, 10 लाखाची, 4 प्रकारच्या पॉलिसीज घेता येतात. कॅटरॅक्टसाठी आपल्याला 3 लाखासाठी 20,000, 5 लाखासाठी 30,000 आणि 7 आणि 10 लाखासाठी 30,000 प्रत्येक डोळ्यासाठी आपल्याला दिला जातो. नी रिप्लेसमेंटसाठी 3 लाखाला 80,000, 5 लाखाला 1 लाख आणि 7 ते 10 लाखाला 1,20,000 रुपये. इतर ट्रीटमेंटसाठी म्हणजे जसे की सर्जरी ऑफ हार्निया, हिस्टेरेक्टॉमी, बिनाइन प्रोस्टेट म्हणजे प्रोस्टेटचं एनलार्जमेंट असेल तर, आणि रिनल स्टोन्स याच्यासाठी 3 लाखामध्ये 50,000, 5 लाखामध्ये 65,000 आणि 7 आणि 10 लाखांमध्ये 80,000 असेल. ट्रीटमेंट ऑफ एलमेट्स म्हणून आहे, याच्यामध्ये सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज जे असतील म्हणजे आपल्या मेंदूशी निगडीत कार्डिओव्हॅस्क्युलर काही डिसीज असतील, डिसऑर्डर असतील, त्याच्यानंतर ट्रीटमेंट किंवा सर्जरी कॅन्सर संदर्भात होणारी असेल किंवा झाली असेल, आणि रिनल कॉम्प्लिकेशन्स असेल तर, किंवा ब्रोकेज ऑफ बोन्स म्हणजे हाडं त्या तुटल्यानंतर ऑपरेशन्स केली, हे सगळे ऑपरेशन्स 3 लाखामध्ये या ग्रुप डिसीजसाठी 2 लाखाचं कवरेज आहे. 5 लाखामध्ये 2.5 लाखाचा कवरेज आहे आणि 7 आणि 10 लाखामध्ये 3 लाखाचा कवरेज आहे. आता नेम्ड एलिमेंट्समध्ये कुठले कुठले आजार आहेत की जे याच्यामध्ये समाविष्ट होतात, त्यांचं आपल्याला रिइम्बर्समेंट मिळते किंवा कॅशलेस फॅसिलिटी मिळू शकते. नेम्ड एलिमेंट्स हे 24 महिन्यानंतर आपल्या पॉलिसीच्या डेटपासून 24 महिन्यानंतर याच्यामध्ये लागू होतात. याच्यामध्ये कॅन्सर आहे, कार्डियक एलिमेंट्स आहेत, कॅटरॅक्ट आहे, डायलेशन ऑफ डायबिटीसच्या संदर्भातले असतील किंवा डायलेशन ऑफ युटेरस आणि क्युरिटीन म्हणतात ते, फिशला पाईल्स अल्सर आहे, सर्जरी ऑफ जेनायटो युरिनरी डिसीज असेल, त्याच्यानंतर किडनी स्टोन्स आहे, इरिक स्टोन्स आहेत, लायपोस्ट्रॉफी आहे, लिथोस्ट्रॉफी आहे, गॉल ब्लॅडर स्टोन्स असतील ते असतील, कुठल्या प्रकारचे पॅनक्रियाचे डिसीज असेल तर तो पण याच्यामध्ये इन्क्लूड होतात, ऑल टाईप्स ऑफ हायड्रोसील हर्निया हे सगळे इन्क्लूड होतात, मॅमॅक्टोमोनी म्हणजे आपलं छातीचं ऑपरेशन आहे लेडीजमध्ये, फायब्रॉइड्स असे क्युरिन आहे ऑपरेशन आहे, प्रोसेस ऑफ रेटनल डिसऑर्डर्स म्हणजे डोळ्यामध्ये जे रेटिना असतो त्याचा डिसऑर्डर असेल तर तो ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतो, व्हेरिकोज वेन्स आहे आणि व्हेरिकोज अल्सर आहे. तर हे सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत असलेले जे काही आजार असतील जे नेम्ड आहेत आपल्याला माहिती आहेत ते 24 महिन्यानंतर इन्क्लूड होतात. आता केअर फ्रेडिंगमधले जे इन्युक बेनिफिट्स काय आहे तर कन्झ्युमेबल अलाउन्सेस आहे, याच्यामध्ये फिक्स अमाऊंट आपल्याला मिळतो दर 24 तासापेक्षा जास्त ॲडमिशन असेल हॉस्पिटलमध्ये तर त्याला कन्झ्युमेबलसाठी एक फिक्स अलाउन्स मिळतो. नंतर हा अलाउन्स 3 दिवसा पहिले 3 दिवस वगळून बाकीच्या दिवसांसाठी आपल्याला अवेलेबल आहे, आणि हा प्रत्येक हॉस्पिटलायझेशनमध्ये हा आपल्याला मिळू शकतो. याच्यासाठी वेगळी बिलांची आवश्यकता नाही किंवा वेगळी काही बिलं द्यायची गरज नाही आहे. नंतर कॅम्पाईन अँड बेनिफिट म्हणून याच्यामध्ये काही एक चांगला आहे, तो 15,000 रुपये 10 लाखासाठी मिळतो फिक्स अमाऊंट. तो पण जर एखादी व्यक्ती ॲडमिट असेल तर हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर 10 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल तर त्या व्यक्तीच्या कॅम्पाईनला हा याच्यामध्ये हे मिळू शकतो, बेनिफिट म्हणून मिळू शकतो. या प्लॅन डिटेल्स असे आहेत की याच्यात 3 लाख, 5 लाख, 7 लाख, 10 लाख असे 4 प्रकारचे प्लान्स आहेत. इन पेशंटसाठी सम इन्शुअर्डपर्यंत कवर आहे, डे केअरसाठी सम इन्शुअर्डपर्यंत कवर आहे, रूम रेंट आहे 1% 3 लाखासाठी आहे आणि 5 लाख, 7 लाख, 10 लाखापर्यंत हा जो आहे सिंगल प्रायव्हेटसाठी आहे. ICU चार्जेस 3 लाखाला 2% ऑफ सम इन्शुअर्ड, 5 लाखाला 2% आणि 7 आणि 10 लाखाला नो लिमिट. प्री आणि पोस्टसाठी 7.5% हॉस्पिटलायझेशन आहे 3 आणि 5 लाखासाठी, 10% हॉस्पिटलेशन आहे 7 आणि 10 लाखासाठी. कन्झ्युमेबल ॲडव्हान्सेस मागे सांगितल्याप्रमाणे 750 रुपये पर डे आपल्याला मिळतात 7 दिवसापर्यंत 3 लाखांमध्ये आणि 1,000 रुपये 7 दिवसांसाठी हे आपले 5, 7, 10 लाख 10 सम इन्शोर्डमध्ये मिळतात. कंपॅनी बेनिफिट मागे सांगितल्याप्रमाणे 10,000 रुपये पर डे मिळतो. त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स कवर्स आहे तो 1,000 रुपये पर हॉस्पिटलायझेशन मिळतो. डोमेसिली हॉस्पिटलायझेशन झालं असेल तर 10% ऑफ द सम इन्शोर्ड याच्यापर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये हे मिळतं, अलाउन्स मिळतो. त्याच्यानंतर रिचार्ज ऑफ सम इन्शोर्ड हे 100% आहे. डायलिसिस कवर आहे, प्रत्येक सिटिंगसाठी 1,000 रुपये आणि असे 24 सिटिंग्स आपल्याला दर वर्षाला मिळू शकतात. आणि ह्या फॅमिलीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ॲन्युअल हेल्थ चेकअप हा फ्री मिळतो आपल्याला. त्याच्यापुढे याच्यामध्ये असं आहे की रिचार्जची जी फॅसिलिटी आहे ती अवेलेबल आहे. बेसिक सम अमाऊंट ही प्रत्येक तो संपल्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये ॲड ऑन होते. ॲन्युअल हेल्थ चेकअप 18 वर्षाच्या खालील लोकांना मुलांसाठी याच्यामध्ये अलाउड केलेलं नाही आहे. ॲन्युअल हेल्थ चेकअपमध्ये मेडिकल टेस्ट आहेत, त्या म्हणजे CBC आहे, ESR आहे, ब्लड ग्रुप मिळतो, PP शुगर आहे, लिपिड प्रोफाईल आहे, किडनी फंक्शन्स टेस्ट आहे आणि ECG आहे. तर अशा पद्धतीनं हा जो प्लॅन आहे याच्यामध्ये हेल्थ चेकअप आहे त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट जर काही वेगळ्या असतील तर त्या डायबिटीस निगेटिव्ह असलेल्या ज्याच्या टेस्ट असतील, हेल्थ रिलेटेड किंवा कार्डियकचे असतील, त्या पण होऊ शकतात. होम केअर ट्रीटमेंट म्हणजे ज्याला डोमिसिलरी म्हणतो त्या ठिकाणी नर्स आपण घेऊ शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने 7 दिवसांपर्यंत आपल्याला याच्यामध्ये होम ट्रीटमेंट ॲडमिसिबल आहे. ज्या लोकांना डायबेटिक पेशंट्स असतील, डायबेटिक मिलिटेसिस झालेला असेल किंवा स्टँडर्ड ओबेसिटी असेल, BMI 37च्यापेक्षा कमी, ऑटिझम असेल, डिप्रेशन असेल, ॲन्झायटी असेल, ऑस्टिरोपोरायसिस असेल, थायरॉइड असेल, TB क्युअर झालेला असेल, पॅन्ट्रिक इन्फेक्टेड डोक असतील किंवा क्युअर झाला असेल आणि 5 वर्षापर्यंतचा क्युअर झालेला कॅन्सर आहे, रिमेटेड अर्थरायटीस आहे आणि ब्रेन स्ट्रोक वगैरे झाले असतील, हे सगळे लोक याच्यामध्ये जरी हे आजार झाले असले तरी क्रिएट फ्रीडम हा आपल्याला मिळू शकतो. याच्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला अप्लाय होत नाही त्या म्हणजे ब्रेन स्ट्रोक झालेला आहे, हार्ट डिसीज आहे, नंतर स्पायनल कॉर्डचे डिसऑर्डर्स असतील, न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर असतील, क्रॉनिक लंग डिसीज असतील, क्रॉनिक लिव्हर डिसीज असतील किंवा पॅनक्रियाटिक क्रॉनिक डिसीज असतील, हे याच्यामध्ये ॲड होऊ शकत नाहीत. तर मित्रांनो, असा हा एक नवीन प्रोडक्ट आहे की आपण म्हणतो की आजारी पडल्यानंतर आपल्याला कुठलाही इन्शुरन्स मिळत नाही, पण क्रिएर फ्रीडम हा खास अशासाठीच आहेत की ज्या जे आपण याच्यामध्ये आजार मेन्शन केलेत, असे आजार जरी झाले असले, ऑपरेशन वगैरे काही झाले असले, तरीसुद्धा हा क्रिएर फ्रीडम आपल्याला 20% को पेमेंटवरती मिळू शकतो. याच्याबद्दल जर आपल्याला स्पेसिफिक काही ज्यादा माहिती आवश्यक असेल तर आपण कृपया मला फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. पुन्हा एकदा सांगतो, माझा मोबाईल नंबर 8956958683. आपण याबाबत विचार करावा, या पॅन्डेमिकमध्ये आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारची पॉलिसी असण्याची आवश्यकता आहे आणि एज प्रमाणे किंवा जो प्रपोजर असतो त्याची एज प्रमाणे या पॉलिसीमध्ये आपल्याला प्रीमियम होऊ शकतो. ही पॉलिसी आपल्याला इंडिव्हिज्युअल पण घेता येते आणि त्यासोबत फ्लोटर म्हणूनसुद्धा घेता येते. याबाबत आपण जरूर विचार करावा आणि शंका असल्यास आपण कृपया फोन करावा. खूप खूप धन्यवाद.